नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही मार्गांवरच्या टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करणं, समाजकार्य महाविद्यालयांमधल्या अध्यापकांना करिअर एडव्हान्समेंट स्कीम राबवणं, राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करणं, मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदांची भरती, खंडक्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं, किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याला व्याजासह कर्जमाफी, तसंच अडचणीतल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचं थकीत कर्ज माफ करण्यासही राज्य मंत्रिमंडळ मान्यता दिली आहे. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना, आष्टी उपसा सिंचन योजनेसह वैजापूरच्या शनिदेवगाव बंधाऱ्यास आणि पुणे मेट्रो रेल टप्पा 2 मधल्या रेल्वे मार्गिकांच्या कामांना मान्यता मंत्रिमंडळानं दिली आहे. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवाडा साजरा करणं, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी तसंच उमेदसाठी अभ्यासगट स्थापन करणं आणि कौशल्य विद्यापीठाचं पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांपैकी धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं चाचणीतून सिद्ध झालं आहे, त्यामुळे त्याला देखील 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर येणार असून घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. ब्ल्यू सफायर कंपनीच्या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट उठवली असून आता तिथे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याच्या दृष्टीनं जैव प्लास्टिक उत्पादनाच्या जेजुरी इथल्या पथदर्शी प्रकल्पाचं केंद्रीय अणु ऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. जैव प्लास्टिक उत्पादनांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारताने जागतिक दर्जाची अंकेक्षित सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित केली आहे, ज्यामुळे उच्च गुणवत्तेची अंकेक्षित वित्तीय उत्पादनं विकसित करणं सुलभ झालं आहे असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आरबीआय @90 या उच्चस्तरीय परिषदेत बोलत होते. 1,40,000 स्टार्टअप्स आणि 100 हून अधिक युनिकॉर्नसह भारत आता जगात 3र्या क्रमांकावर असल्याचं ते म्हणाले. राज्यात रब्बी हंगामातल्या पिकांचं सरासरी क्षेत्र सुमारे 54 लाख हेक्टर असून गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामापेक्षा यावर्षी सुमारे 2.5 लाख हेक्टरनं अधिक म्हणजे 61 लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा होईल असा अंदाज कृषी आयुक्तालयातले उपसंचालक धनंजय कोंढाळकर यांनी व्यक्त केला आहे. राज्यात यावर्षी 12.5 लाख क्विंटल बियाणं पुरवठ्याचं नियोजन असून गरजेपेक्षा 2 लाख क्विंटल अतिरिक्त बियाणं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आतापर्यंत 54,740 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती कोंढाळकर यांनी दिली. राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्याने 4,164 अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल 74,45,345 नोंदी घेत राज्यात 2रा क्रमांक मिळवला आहे. पोषण महाअभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचा काल मुंबईत गौरव करण्यात आला. कंधारचे बाल विकास प्रकल्प अधिकारी LM राजुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अमरावती जिल्ह्यालाही विविध उपक्रम राबवून अव्वल स्थान मिळवल्याबद्दल राज्यस्तरीय 2 पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी ही माहिती दिली. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोरच्या श्रमशक्ती स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत कामगारांना आदरांजली वाहिली. कोकण रेल्वे मार्गाची उभारणी करताना अनेक कामगार अभियंते आणि अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर श्रमशक्ती स्मारक उभारण्यात आलं असून दरवर्षी 14 ऑक्टोबरला स्मृती दिवस पाळून त्यांना आदरांजली वाहिली जाते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.